आजचा विषय आहे सकारात्मक चिंतन. आज या तणाव आणि धावपळीच्या युगामध्ये आपण एक अतिशय तणावपूर्ण जीवन जगत असतो आणि हे तणावयुक्त जीवन जेव्हा जगतो तेव्हा त्याचा परिणाम मनावर, शरीरावर, परिवारावर, समाजावर आणि दैनंदिन कार्यव्यवहारावर, परिवारामध्ये मुलांच्या शिक्षणावर, मुलांच्या मनावर सुद्धा या सर्व गोष्टीचा परिणाम कळत नकळत होत असतो. आज माणूस बोलता बोलता सहज बोलतोय की आज मला खूप टेन्शन आलंय असं म्हणतोय, आणि खूप टेन्शन आलंय तेव्हा तो असं डोक्याला हात लावतोय. जेव्हा त्याला टेन्शन येत, जेव्हा जी व्यक्ती अगदी सहज बोलून जाते की मला टेन्शन आलेलं आहे, परंतु हे टेन्शन पुढे चालून किंवा आजचं सुद्धा जे जीवन आपण जगतोय त्याच्यावर त्याचा किती परिणाम होणार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण हे शब्द बोलताना करत नाही. सहजपणे अगदी म्हणतो की मला टेन्शन आहे. जर आपण एखादा विचार मनामध्ये आल्यानंतर, त्याचा निर्णय घेतल्यानंतर एखादं कार्य करतो आणि असंही म्हणतो की अगदी विचारपूर्वक हे कार्य मी करतोय. जेव्हा आपण प्रत्येक कार्य विचारपूर्वक करण्यासाठी आणि कुठलाही निर्णय घेऊन कार्य करण्यासाठी आपली मनपूर्वक तयारी ठेवतो, तेव्हा आपण एखाद्या कार्याचा जर परिणाम सकारात्मक आपल्याला नाही सुद्धा मिळाला, एखाद्या कार्यामध्ये आपल्याला सफलता नाही सुद्धा झाली, तरी सुद्धा आपण हीही तयारी ठेवायला पाहिजे की जे कार्य मी केलं, जे काही माझ्या हातून घडलं, त्याचा जो परिणाम झालाय ते आज स्वीकार करणे ही माझी आजची गरज आहे. कारण काल जे पेरलं होतं त्याचं आज उगवल्यानंतर हाय मी काय पेरलं हा दोष देऊन वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा पुढे असं पेरायचं नाही ही सावधानी घेऊन आज जे आहे, जे तुमच्या पुढे आलेलं आहे ते सहज स्वीकार करायची तयारी सुद्धा ठेवायला पाहिजे. जसं आपण आपल्या घरापासून निघतो, घरापासून आपल्याला 10 किलोमीटर जायचं आहे, रस्त्यामध्ये कधी हिरवळ येणार, कधी काटेरी रस्ता येणार, कधी दगड येतील, कधी एखादा नाला, एखादी नदी सुद्धा येईल, कधी पिक्चरची टॉकीजही दिसते तर कधी देवीचं मंदिरही दिसतं. परंतु या सगळ्या गोष्टीकडे आपण बघत बसत नाही. आपलं जिथे जाण्याचं ध्येय पक्क असतं तसं आपण त्या रस्त्याने आपलं ध्येय समोर ठेवून जात असतो. ध्येय समोर ठेवून जेव्हा आपण तिथे पोहोचतो तेव्हा आपण हाही विचार करत नाही की माझ्या मार्गावर तर येताना हिरवळही होती, काटेही होते, दगडही होते, मंदिरही आलं होतं, पिक्चरची टॉकीजही आली होती. नाही, जिथे आपण पोहोचतो तिथे पोहोचल्यानंतर आता काय करायचंय, कशासाठी इथे पोहोचलोय, बस आपण त्या कार्यामध्ये मग्न होऊन जातो ज्या कार्यासाठी आपण गेलो असतो. तशाच प्रकारे जीवनाचा सुद्धा एक रस्ता आहे जो जन्मापासून मरेपर्यंत तो रस्ता आपल्याला पार करावा लागतो. त्याच्यामध्ये कधी हिरवळ म्हणजे सुखदायी क्षण, कधी काटे म्हणजे नको असणारे दुःखदायी क्षण, कधी मनासारख्या गोष्टी घडतात, कधी मनाविरुद्ध घडतात. आणि असा कायदाही नाही किंवा ही गरजही नाही की माझ्या मनाप्रमाणे सगळं काही घडायला पाहिजे. कुठे आपण एवढे पुण्य केले जेणेकरून सगळं काही आपल्या मनाप्रमाणे घडणार, आणि एवढे पापही केले नाही की आयुष्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व विपरीतच घटना घडणार, एवढे पापही केलेले नाही. एका नाण्याच्या दोन बाजू असतात, चित आणि पट असं म्हटलं जात. तर तशाच प्रकारे आपल्या जीवनाच्या सुद्धा दोन बाजू असतात. एका बाजूने दुःखही येत असतं, दुसऱ्या बाजूने सुखही येत असत. म्हटल्या जात ईश्वराचे आपण लेकरे आहोत, आणि ईश्वराने जरी सर्व दरवाजे बंद केले तरी आपल्या लेकरांना गुदमरून मरू देणार नाही. एक खिडकी कुठेतरी उघडी असेल जिथून आपल्याला ऑक्सिजन हवा मिळत राहील आणि आपण जीवन जगत असं म्हटल्या जात. तर जेव्हा परमेश्वराने या संसारामध्ये आपल्याला पाठवलं तेव्हा आपल्या कानामध्ये गोष्ट सांगितली होती की हे माझ्या लेकरा, तू सृष्टीवर जातोय ठीक आहे, परंतु जेव्हा तुझ्या जीवनामध्ये सुख दुःख येतील तेव्हा तू सुखाच्या वेळेस आणि दुःखाच्या वेळेस माझं स्मरण कर. सुख दुःखाच्या वेळेस स्मरण कर हे परमेश्वराने सांगितलं होतं, कान मंत्र दिला होता. परंतु माणूस जेव्हा परमधाम मधून खाली येतो तोपर्यंत तो अर्ध वाक्य विसरून जातो, आणि तो अर्ध वाक्य असं विसरतो की दुःखामध्ये स्मरण कर एवढं त्याच्या लक्षात राहतं, आणि विसरलेलं अर्ध वाक्य म्हणजे सुखामध्ये स्मरण कर हे तो विसरून जातो. आणि जे अर्ध वाक्य त्याच्या लक्षात राहत की दुःखामध्ये स्मरण कर तेव्हा तो तेच करतो, दुःखामध्येच फक्त परमेश्वराचं स्मरण करतो, आणि सुखामध्ये म्हणतो वा माझं भाग्य, माझं भाग्य खूप श्रेष्ठ आहे, माझं नशीब चांगलं आहे. आणि दुःखामध्ये आपण दोष देतो परमेश्वराला, दुःखामध्ये परमेश्वराची आठवण करतो. परंतु जर सुखामध्ये आपण परमेश्वराची आठवण करत राहिलो तर आपल्याला परमेश्वराकडून उद्या जे दुःख येणार आहे, उद्या जो प्रसंग परिस्थिती आपल्या पुढे येणार आहे, त्या प्रसंगाला झेलण्याची शक्ती, त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती आज सुखामध्ये जेव्हा आपण भगवंताच्या समोर असू तेव्हा ते आपल्याला प्रदान करतील की हे माझ्या लेकरा, उद्या तुझ्या पुढे दुःख येणार आहे. दुःख म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही, परंतु जेव्हा तुला माझ्याकडून शक्ती प्रदान होईल तेव्हा ते दुःख सुद्धा तुला एका खेळाप्रमाणे वाटणार. आणि असंच असतं, जेव्हा आपण सुखाच्या दिवसात सुद्धा परमेश्वराला कधीच विसरत नाही, सुखाच्या दिवसामध्ये सुद्धा परमेश्वराचं आपण सहज स्मरण करत राहतो, तेव्हा दुःखामध्ये धाव घेऊन येणे आणि आपली मदत करणे ही परमेश्वराची एक जबाबदारी असते. एक उदाहरण आहे की द्रौपदीने सर्वांना सभेमध्ये पुकारलं की मला वाचवा. भीष्म पितामहाला पुकारलं, पाच पांडवांना पुकारलं, परंतु कोणीही तिच्या मदतीला येऊ शकलं नाही. खूप मोठमोठे महारथी, खूप मोठमोठे योद्धे सर्व काही बसलेले होते, परंतु कोणीही तिची मदत केली नाही. शेवटी तिने श्रीकृष्णाला पुकारलं. श्रीकृष्णाने वचन दिलं होतं, जेव्हा शिशुपालचा वध करायचा होता तेव्हा श्रीकृष्णाची करंगळी कापल्या गेली होती. तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीची एक चिंधी श्रीकृष्णाच्या करंगाळीला बांधली आणि श्रीकृष्णाने तेव्हा वचन दिलं होतं, जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा मी तुझी मदत करेन. आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की द्रौपदीला 21 साड्या पुरवण्याचं कार्य हे अदृश्य रूपाने श्रीकृष्णाने केलं. भरलेल्या सभेमध्ये एवढे योद्धे बसलेले होते, एवढे महारथी बसलेले होते, परंतु कोणीही तिच्या कामात आलं नाही. याच्यावरून विचार करा की देहधारी हा कितीही आपल्यावर प्रेम करत असेल, एक देहधारी देहधारीच असणार का? कारण तो सुद्धा कुठल्या तरी बंधनात आहे, त्याला सुद्धा कुठल्या तरी त्याच्या कर्माचे बंधन आहे. या जन्मामध्ये आपण एका घरात राहतो, या जन्मामध्ये आपण एका छप्पराखाली राहतो, परंतु मागच्या जन्मामध्ये आपण दूर दूर राहून दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी राहून वेगवेगळे कर्म केलेले आहे आणि ते वेगवेगळे जे कर्म केलेले आहे त्याचे भोग सुद्धा आज एका छताखाली राहून सुद्धा वेगवेगळे असणार. तर परमेश्वर एक अशी शक्ती आहे की ज्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आणि कुठल्याही प्रकारचं बंधन नसल्यामुळे ते सहज आपल्यापर्यंत मदतीला पोहोचू शकतात. मीराबाईंनी विषाचा प्याला स्वीकार केला, विष प्राशन केलं, त्याचं अमृत बनलं. आज लाखो महिला अशा आहेत की ज्या विष प्राशन करतात त्यांचं विष का बरं अमृत बनत नाही? मीराबाई एक स्त्री होती, आजच्या महिला सुद्धा एक स्त्री आहेत. आजही त्या विष घेतात, मीराबाईंनी विष घेतलं होतं. मीराबाईचं विष अमृत बनवण्यासाठी श्रीकृष्ण लगेच धावून आले आणि आजच्या महिला विष घेऊन शरीर सोडतात आणि शिवाय दुसऱ्यांवर केस चालते, दुसऱ्यांना त्रास होतो तरी सुद्धा कोणीच मदतीला येत नाही. याच कारण काय? कुठे आपण कमी पडतोय? तर आपण कमी पडतोय ते तपश्चर्येमध्ये. तपश्चर्या म्हणजे याचा अर्थ असा नाही की घरदार सोडायचं आहे, गिरवे वस्त्र परिधान करायचे, माळा जपायची, असा याचा अर्थ नाही. तपश्चर्या म्हणजे घर गृहस्थामध्ये राहून सर्व कार्यव्यवहार करत असून आपण जसं आपल्या आई वडिलांशी बोलतो, मुलांशी बोलतो, आई वडिलांवर मुलांवर प्रेम करतो आपण, त्याचप्रमाणे ईश्वराला सुद्धा आपण म्हणतो तमेव माताश्च पिता तमेव, तमेव बंधु सखा तमेव, तमेव विद्या द्रवणम तमेव, तमेव सर्व मम देव देव, असं म्हणतो आपण. तर जेव्हा माता पिता बंधु सखा आणि मम देव देव म्हणजे मला देव बनवणार हे सर्व तुम्हीच आहात, तर जेव्हा सर्व संबंध परमेश्वराशी आहे तर बस त्यांच्याशी कार्यव्यवहार करत असताना सुख दुःखाच्या क्षणी त्यांच्याशी बोलत राहा. हेच खरं मेडिटेशन आहे, हाच खरा राजयोग आहे आणि हेच एक सकारात्मक चिंतनाचं खूप उच्च साधन आहे. सकारात्मक चिंतन करण्यासाठी एक गोष्ट फार गरजेची आहे, ते म्हणजे मनन चिंतन. मनन चिंतन म्हणजे ईश्वराशी वार्तालाप करणे. तर एखादी दुःखाची घटना घडली आणि तीच फक्त तुम्ही आई वडिलांना सांगितली, सुखाची घटना घडते तेव्हा तुम्ही आई वडिलांना सांगत नाही, असं कधी होऊ शकत नाही. दुःखाची घटना, सुखाची घटना, या दोन्ही घटना आई वडिलांना, मुलांना, मित्रांना सांगितल्या जातात. परमेश्वराजवळ आपण जेव्हा जातो तेव्हा फक्त दुःखाचं वर्णन करतो, दुःखाच्याच घटना त्यांना सांगतो, आणि जेव्हा सुख आपल्या जीवनामध्ये येतं तेव्हा सुखाच्या घटना जाऊन मंदिरामध्ये कधीच वर्णन करत नाही. सुख आल्यानंतर आनंदाच्या भरामध्ये आपण सर्व काही विसरून जातो आणि दुःख आल्यानंतर एक एक क्षण दुःखाचा एक वर्षाप्रमाणे आपल्याला वाचतो आणि तेव्हा आपल्याला मंदिर आठवत, तेव्हा आपल्याला आपलं कुळदैवत किंवा धर्माचा जो देव आहे. तसं सर्वांचा पिता परमात्मा तर एकच आहे, परंतु प्रत्येक धर्मामध्ये जी वेगवेगळी मान्यता आहे तिथे आपण जातो आणि दुःखाचं वर्णन करतो. तेव्हा परमेश्वर म्हणतात की हे आत्म्यान, जीवनामध्ये दुःख हे कधी नसतच. खूप उच्च गोष्ट परमेश्वराने सांगितलेली आहे सकारात्मक चिंतनासाठी, ती म्हणजे एवढी, दुःख हे आपण ओढून घेत असतो. दुःख हे आपल्या विचाराचा एक भाग आहे. असं बघा, एका व्यक्तीला दोन कामं दिलेले आहेत, दोघांनाही अगदी सारखे कामं दिलेले आहेत, दोघांची शारीरिक शक्ती सुद्धा सारखीच आहे, परंतु एकाला ते काम खूप कठीण वाटत, दुसऱ्याला तेच काम अतिशय सहज वाटत. याच कारण काय? त्याची मानसिक शक्ती कमी आहे, त्याची मानसिक शक्ती जास्त आहे, हेच कारण आहे. तशाच प्रकारे दुःख हे सगळ्यांच्या जीवनामध्ये येत असत, परंतु दुःख हे दुःख नसू शकत. दुःख हे आपण आपल्या विचाराने ओढून तर घेतोच, शिवाय दुःखामध्ये आपण त्या दुःखाचं चिंतन करत राहतो की माझ्या जीवनामध्ये हे दुःख आहे, माझ्या जीवनामध्ये आज असा प्रसंग आलेला आहे. सुखाचं एवढं चिंतन चालत नाही, परंतु दुःखाचं सतत चिंतन करत 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 ते दुःख एवढं मोठं होतं की एक दिवस आपण असं म्हणतो की माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. डोंगर हा आपण ओढावून घेतलाय. कुठलीही गोष्ट एखाद्या छोट्याशा गोष्टीपासूनच सुरू होत असते आणि त्याचं चिंतन करत करत आपण तिला खूप मोठं रूप देत असतो. तर दुःखी होण्यासाठी आपण स्वतःच जबाबदार आहोत, त्याला कुणालाही दोष देऊ नका. दुःखी होण्यामागे आपलं चिंतन आणि पूर्वजन्माचे संस्कार आणि पूर्वजन्माच्या कर्माचं जे गाठोडं असतं, जसं पापकर्माचं गाठोडं म्हटलं जातं, तेच कारण आहे आपण आज दुःखमय जीवन जगतो आहे. सुखमय जीवन जगण्याचा आधार सुद्धा हाच आहे, आपले पूर्वजन्माचे संस्कार, आजचे विचार आणि पूर्वजन्माच्या कर्माचं म्हणजेच पुण्याचं फळ. आणि जेव्हा सुख दुःख ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे, तर कधी कोणती बाजू खाली पडणार, कधी कोणती बाजू खाली पडणार, कधी कोणती बाजू वरती येणार, कधी कोणती बाजू वरती येणार, काही सांगता येत नाही. म्हणून जे आपल्या पुढे आज आहे ते सहर्ष स्वीकार करा. जे आपल्या पुढे आज ताटात आहे ते जेवून पोट भरण्याच्या ऐवजी जर आपण शेजाऱ्याच्या ताटाकडे बघत राहिलो की याच्या ताटामध्ये दोन पदार्थ जास्त आहेत, तर आपण कधीच सुखी राहू शकणार नाही. जे आपल्या पुढे अन्न आलेलं आहे ते सुद्धा आपण नीट खाऊन पचवू शकणार नाही. खाण्याचं काम तर करू, परंतु पचवण्याचं काम मात्र आपलं शरीर व्यवस्थित करणार नाही. का? कारण मन दुःखी झालेलं आहे, दुःखी मनाने आपण हे सगळं स्वीकार केलेलं आहे. तर आज जे काही जीवनात आहे ते स्वीकार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एक म्हण आहे, ये वक्त भी गुजर जाएगा. एक राजा होता आणि त्या राजावर दुसऱ्या राजाने स्वारी केली. स्वारी केल्यानंतर त्या पहिल्या राजाचं पहिलंच युद्ध असतं आणि तो राजा ते युद्ध हरतो. हरल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार येतो की जेव्हा माझा पराजय झालाय तर असं पराजयाचं जीवन स्वीकार करण्यापेक्षा, गुलामगिरीचं जीवन स्वीकार करण्यापेक्षा आपण इथून रणांगण सोडून दूर कुठेतरी पळून जाऊ आणि आपण आपला जीवघात करून टाकू। पराजयाचं जीवन आणि गुलामगिरीचं जीवन स्वीकार करण्यापेक्षा मृत्यूला स्वीकार केलेलं बरं।